विविध भारती पुणे माधुरी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. 0 ते 18 वयोगटातील सर्व बालकांवरील मोठ्या स्वरूपाच्या उपचारांसाठी केंद्र आणि राज्य शासनाचा राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत राज्य कुटुंब कल्याण कार्यालयानं पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या काही खासगी रुग्णालयांशी करार केला आहे. या करारानुसार बालकांचे जन्मजात हृदयरोग, अस्थिरोग शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, मेंदूची शस्त्रक्रिया, दातांची शल्यचिकित्सा, कान आणि डोक्याचे उपचार मोफत होणार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी पुणे महापालिकेतून बदली झालेल्या अधिकारी चेतना केरुरे आणि आशा राऊत यांना पुन्हा एकदा पुणे महापालिकेच्या उपायुक्त पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. राज्य सरकारनं याबाबतचे आदेश जारी केले आहेत. 3 वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याआधीच बदली केल्याबद्दल राऊत आणि केरुरे यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे धाव घेतली होती. गेल्या 6 वर्षात पुणे महापालिकेनं विनापरवानगी रस्ते खोदाई प्रकरणी 4,81,00,000 रुपये दंड आकारला आहे. पुणे शहरात रस्ते खोदाईची कामं करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत परवानगी होती. त्यानंतर पावसाळ्यात विनापरवानगी रस्ते खोदल्यास महापालिका 3 पट दंड आकारत आहे. शोधक वृत्तीनं आपण स्वतःसोबत राहून स्वतःचा शोध घ्यायला शिकलं पाहिजे असं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे योगगुरु डॉ संप्रसाद विनोद यांनी केलं. महर्षी विनोद रिसर्च फाउंडेशनच्या वतीनं काल पुण्यात 81व्या व्यासपूजा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपस्थित योगसाधकांना त्यांनी संकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधीचा अनुभव दिला. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुण्यात शेतकऱ्यांसाठी पीक विमा कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी 1 रुपयात पीक विमा काढावा, पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी खचून न जाता पुन्हा शेती करण्यासाठी सज्ज व्हावं असं पीक विमा कंपनीचे राज्य व्यवस्थापक आझाद मिश्रा यांनी यावेळी सांगितलं. शहराला डेंग्यूमुक्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं डेंग्यूमुक्त शहर मोहीम राबवण्यात येत आहे. त्यानुसार नागरिकांनी आठवड्यातून 1 दिवस 1 तास आपल्या राहत्या घरी स्वच्छता करायची आहे. पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी स्वतःच्या निवासस्थानाची स्वच्छता करत या मोहिमेत सहभाग घेतला. वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पिस्तुलाचा धाक दाखवून शेतकऱ्यांना धमकवल्याप्रकरणी मनोरमा खेडकर अटकेत आहेत. नवले पूल परिसरात काल रात्री चोरट्यांनी पोलिसांच्या अंगावर मोटर घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रसंगावधान राखून पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ चोरट्यांच्या दिशेनं गोळीबार केला. या घटनेत कोणी जखमी झालं नसून या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक पर्यटन स्थळांवर पर्यटकांवर विविध प्रकारचे निर्बंध लावण्यात आले असतानाही या निर्बंधांकडे दुर्लक्ष करून त्या परिसरात फिरणाऱ्या 50 जणांविरुद्ध पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लोणावळा परिसरातील अनेक धबधबे आणि डोंगरकडे सध्या धोकादायक बनले असून दाट धुक्यामुळे शेजारील दरीचा अंदाज येत नाही. अज्ञात ठिकाणांच्या धबधब्यांकडे जाणाऱ्या पाऊलवाटा निसरड्या झाल्या आहेत. अशा काही पर्यटन स्थळांवर जिल्हा प्रशासनानं पर्यटकांसाठी निर्बंध जारी केले आहेत. या निर्बंधांचं पालन न करणाऱ्या पर्यटकांविरुद्ध स्थानिक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पुण्याच्या लोहगाव विमानतळावरील नवीन टर्मिनलच्या आवारात रिक्षा, टॅक्सी किंवा खासगी कॅबला अजूनही परवानगी नसल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान नवीन टर्मिनलपासून पार्किंग मॉलपर्यंत प्रवाशांसाठी 2 स्वतंत्र वातानुकूलित बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली असल्यानं या टर्मिनलमध्ये खासगी रिक्षा आणि कॅबला परवानगी देण्यात आली नसल्याचा खुलासा विमानतळ प्रशासनानं केला आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. या पावसामुळे खडकवासला धरण साखळीत आज सकाळी 6 वाजेपर्यंत 50% म्हणजे 14.53 TMC इतका पाणीसाठा झाला आहे. दरम्यान खरीपाच्या आवर्तनासाठी नवीन मोठा उजवा कालव्यातून काल संध्याकाळपासून पाणी सोडण्यात येत आहे असं खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुराडे यांनी सांगितलं आहे. पुणे आणि परिसरात आज मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. उद्या ढगाळ हवामानासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.